वेळ ही जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. ती कोणासाठीही थांबत नाही आणि ती एकदा गेली की परत कधीच येत नाही. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे वेळेच्या योग्य नियोजनाची कहाणी असते. जेव्हा आपण वेळेची किंमत समजतो तेव्हा आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला एक विशेष अर्थ प्राप्त होतो. वेळेचं नियोजन केल्याने आपण आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी एक स्पष्ट मार्ग तयार करतो. यशस्वी व्यक्ती आपला प्रत्येक मिनिट कसा वापरायचा याचा विचार करतात आणि म्हणूनच ते त्यांच्या क्षेत्रात आघाडीवर असतात. वेळेचं महत्त्व समजून घेतल्याशिवाय कोणतंही मोठं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. वेळेचं नियोजन म्हणजे फक्त कामाची यादी तयार करणं नव्हे तर आपल्या प्राधान्यक्रमांना ओळखणं आणि त्यानुसार आपलं आयुष्य घडवणं. जेव्हा आपण आपल्या दिवसाचं नियोजन करतो तेव्हा आपण आपल्या ऊर्जेला आणि लक्षाला योग्य दिशा देतो. उदाहरणार्थ, एक विद्यार्थी जो दररोज ठराविक वेळ अभ्यासासाठी ठेवतो तो परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची शक्यता वाढवतो. याउलट जर तो वेळेचा अपव्यय करत असेल तर त्याचं ध्येय गाठणं कठीण होतं. वेळेचं नियोजन केल्याने आपण आपल्या आयुष्यातील तणाव कमी करू शकतो आणि प्रत्येक क्षणाचा पुरेपूर उपयोग करू शकतो. वेळेची किंमत तेव्हाच समजते जेव्हा आपण ती गमावतो. कित्येकदा आपण म्हणतो उद्या करू किंवा अजून खूप वेळ आहे, पण खरं तर हा उद्या कधीच येत नाही. प्रत्येक क्षण हा एक संधी आहे आणि ती संधी गमावली की ती परत मिळत नाही. यशस्वी व्यक्ती या गोष्टीला खूप चांगल्या प्रकारे समजतात. ते प्रत्येक क्षणाला आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी वापरतात. म्हणूनच आपणही आपल्या आयुष्यातील प्रत्येक मिनिटाला महत्त्व द्यायला हवं. वेळेचं नियोजन केल्याने आपण आपल्या आयुष्यात शिस्त आणतो. शिस्त ही यशाची गुरुकिल्ली आहे. जेव्हा आपण ठराविक वेळी उठतो, काम करतो आणि विश्रांती घेतो तेव्हा आपलं आयुष्य संतुलित राहतं. उदाहरणार्थ, एक व्यायामशाळेत जाणारा माणूस जर रोज सकाळी ठराविक वेळी व्यायाम करत असेल तर त्याचं शरीर निरोगी राहतं आणि त्याला मानसिक समाधानही मिळतं. वेळेच्या शिस्तीमुळे आपण आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकतो आणि अनावश्यक गोष्टींवर वेळ वाया घालवणं टाळतो. वेळेचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपण आपल्या भूतकाळाकडे पाहिलं पाहिजे. कित्येकदा आपण विचार करतो की जर आपण त्यावेळी योग्य निर्णय घेतला असता तर आज आपलं आयुष्य वेगळं असतं. ही जाणीव आपल्याला वर्तमानात जागृत ठेवते. प्रत्येक क्षण हा एक नवीन संधी आहे आणि त्या संधीचा उपयोग करणं आपल्या हातात आहे. आपण जर आज वेळेची कदर केली तर उद्या आपल्याला पश्चाताप करावा लागणार नाही. वेळेचं नियोजन केल्याने आपण आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणू शकतो. स्वप्न पाहणं सोपं आहे पण ती पूर्ण करण्यासाठी मेहनत आणि वेळेचं योग्य नियोजन लागतं. उदाहरणार्थ, जर एखाद्याला लेखक व्हायचं असेल तर त्याने रोज ठराविक वेळ लिहिण्यासाठी ठेवला पाहिजे. हळूहळू तो लहान लहान पावलं टाकत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचेल. वेळेचा योग्य वापर केला तर कोणतंही ध्येय अशक्य नाही. वेळेची किंमत ही केवळ कामाच्या बाबतीतच नाही तर आपल्या नात्यांमध्येही आहे. आपण आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना वेळ दिला तरच ती नाती दृढ होतात. कित्येकदा आपण कामात इतके व्यस्त होतो की आपण आपल्या प्रियजनांना वेळ द्यायला विसरतो, पण खरं तर हीच ती वेळ आहे जी आपल्या आयुष्यात खरा आनंद आणते. म्हणूनच वेळेचं नियोजन करताना आपल्या नात्यांसाठीही वेळ ठेवणं गरजेचं आहे. वेळ ही एक अशी संपत्ती आहे जी आपण खर्च केल्यानंतर पुन्हा कमवू शकत नाही, म्हणूनच ती हुशारीनं वापरणं गरजेचं आहे. आपण आपल्या आयुष्यात कितीही व्यस्त असलो तरी प्रत्येक दिवसात काही मिनिटं स्वतःसाठी ठेवली पाहिजेत. या वेळेत आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करू शकतो. मग ती पुस्तक वाचणं असो, संगीत ऐकणं असो किंवा फक्त शांतपणे विचार करणं असो, असा वेळ आपल्याला नवीन ऊर्जा देतो आणि आपल्याला आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो. वेळेचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपण निसर्गाकडे पाहू शकतो. सूर्य रोज ठराविक वेळी उगवतो आणि मावळतो. निसर्गात प्रत्येक गोष्टीसाठी एक ठराविक वेळ आहे आणि त्यावेळेनुसारच सर्व काही घडतं. आपणही निसर्गापासून प्रेरणा घेऊन आपलं आयुष्य एका ठराविक लयीत घालवायला हवं. जेव्हा आपण वेळेच्या लयीत चालतो तेव्हा आपलं आयुष्य सुंदर आणि सार्थक बनतं. वेळेचं नियोजन केल्याने आपण आपल्या आयुष्यातील अनावश्यक गोष्टींना नाही म्हणायला शिकतो. कित्येकदा आपण अशा गोष्टींवर वेळ वाया घालवतो ज्या आपल्या ध्येयांशी संबंधित नसतात. उदाहरणार्थ, सोशल मीडियावर तासनतास घालवणं किंवा अनावश्यक गप्पांमध्ये वेळ वाया घालवणं. जर आपण या गोष्टींवर नियंत्रण ठेवले तर आपल्याकडे आपल्या ध्येयांसाठी अधिक वेळ उपलब्ध होईल. वेळेचा योग्य वापर केला तर आपण आपल्या आयुष्यात खूप काही साध्य करू शकतो. वेळेचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपण आपल्या आयुष्यातील प्राधान्यक्रम ठरवणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य वेगळं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचं वेळेचं नियोजनही वेगळं असतं. जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्याला प्राधान्य द्यायला हवं. उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर तुम्ही तुमच्या कौशल्यांना वेळ द्यायला हवा. वेळेचं नियोजन करताना आपण आपल्या ध्येयांना आणि मूल्यांना प्राधान्य द्यायला हवं. वेळेची किंमत तेव्हाच समजते जेव्हा आपण ती गमावतो. कित्येकदा आपण छोट्या छोट्या गोष्टींवर वेळ वाया घालवतो आणि मग मोठ्या संधी गमावतो. यशस्वी व्यक्ती या गोष्टीला खूप चांगल्या प्रकारे समजतात. ते प्रत्येक क्षणाला आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी वापरतात. म्हणूनच आपणही आपल्या आयुष्यातील प्रत्येक मिनिटाला महत्त्व द्यायला हवं. वेळेचं नियोजन केल्याने आपण आपल्या जीवनात संतुलन आणू शकतो. जेव्हा आपण आपल्या कामासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी वेळ योग्य रीतीने वाटून घेतो तेव्हा आपलं आयुष्य अधिक समृद्ध होतं. उदाहरणार्थ, एक यशस्वी उद्योजक जो आपल्या व्यवसायासाठी आणि कुटुंबासाठी वेळ ठेवतो तो आपल्या आयुष्यात आनंद आणि यश दोन्ही मिळवू शकतो. वेळेचं नियोजन केल्याने आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक पैलूला महत्त्व देऊ शकतो. वेळेचा उपयोग ही एक कला आहे जी आपण शिकायला हवी. प्रत्येक व्यक्तीला दिवसात फक्त 24 तास मिळतात, पण यशस्वी व्यक्ती त्या 24 तासांचा उपयोग कसा करायचा हे जाणतात. ते आपल्या वेळेला आपल्या ध्येयांशी जोडतात आणि अनावश्यक गोष्टींवर वेळ वाया घालवत नाहीत. उदाहरणार्थ, एक चित्रकार जो रोज ठराविक वेळ आपल्या कलेसाठी ठेवतो तो आपल्या कलेत प्रगती करतो आणि त्याला मानसिक समाधानही मिळतं. वेळेचा उपयोग शिकल्याने आपण आपल्या आयुष्यात खूप काही साध्य करू शकतो. वेळेचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपण आपल्या आजूबाजूच्या यशस्वी व्यक्तींकडून प्रेरणा घेऊ शकतो. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने आपल्या वेळेचा उपयोग हुशारीने केला आहे. ते आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतात आणि अनावश्यक गोष्टींना नाही म्हणायला शिकतात. उदाहरणार्थ, एक खेळाडू जो रोज ठराविक वेळ सरावासाठी ठेवतो तो आपल्या खेळात सुधारणा करतो आणि यश मिळवतो. आपणही अशा व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन आपल्या वेळेचा उपयोग करायला हवा. वेळेचं नियोजन केल्याने आपण आपल्या आयुष्यातील तणाव कमी करू शकतो. जेव्हा आपण आपल्या कामांचं नियोजन करतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे आणि कधी करायचं आहे याची स्पष्टता असते. वेळ ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी संतुलन शिकवते. जेव्हा आपण आपल्या वेळेचं नियोजन करतो तेव्हा आपण आपल्या कामासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी वेळ काढू शकतो. वेळेचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला एक संधी म्हणून पाहायला हवं. प्रत्येक क्षण हा एक नवीन सुरुवात आहे आणि त्या क्षणाचा उपयोग करणं आपल्या हातात आहे. जर तुम्हाला नवीन कौशल्य शिकायचं असेल तर तुम्ही आजच त्यासाठी वेळ काढायला हवा. वेळेचं नियोजन केल्याने आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण बनवू शकतो. जेव्हा आपण आपल्या वेळेचा उपयोग हुशारीने करतो तेव्हा आपण आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी एक स्पष्ट मार्ग तयार करतो. वेळेचा योग्य उपयोग केला तर आपण आपल्या आयुष्यात खूप काही साध्य करू शकतो आणि आपलं आयुष्य अधिक समृद्ध बनवू शकतो.